హరిః ఓం నమ ఆవ్యాధినీభ్యో వివిధ్యంతీభ్యశ్చోతమో నమ ఉగణాభ్యసృగహతీభ్యశ్చో నమో నమో గృత్సేభ్యో గృత్సపతిభ్యశ్చో నమో నమో వ్రాతేభ్యో వ్రాతపతిభ్యశ్చో నమో నమో గణేభ్యో గణపతిభ్యశ్చో నమో నమో విరూపేభ్యో విశ్వరూపేభ్యశ్చో నమో నమో మహద్భ్యః క్షుల్లకేభ్యశ్చో నమో నమో రథీభ్యో రథేభ్యశ్చో నమో నమో రథేభ్యో రథపతిభ్యశ్చో నమో నమసేనాభ్యసేనానిభ్యశ్చో నమో నమః శత్రుభ్యః సంగ్రహీతృభ్యశ్చో నమో నమస్తక్షభ్యో రథకారేభ్యశ్చో నమో నమః కులాలేభ్యః కర్మారేభ్యశ్చో నమో నమః పుణ్యిష్టేభ్యో నిషాదేభ్యశ్చో నమో నమః ఇషుకృద్భ్యో ధన్వకృద్భ్యశ్చో నమో నమో మృగయుభ్యశ్వనిభ్యశ్చో నమో నమశ్వభ్యశ్వపతిభ్యశ్చో నమః నమో భవాయ చ రుద్రాయ చ నమః శర్వాయ చ పశుపతయే చ నమో నీలగ్రీవాయ చ శతికంఠాయ చ నమః కపర్దినే చ వ్యుక్తకేశాయ చ నమః సహస్రాక్షాయ చ శతధన్వనే చ నమో గిరిశాయ చ శిపివిష్టాయ చ నమో మీఢుష్టమాయ చేషుమతే చ నమో ఓహరస్వాయ చ వామనాయ చ నమో బృహతే చ వర్షీయసే చ నమో వృద్ధాయ చ సంవృద్ధ్వనే చ నమో అగ్ర్యాయ చ ప్రథమాయ చ నమ ఆశవే చాజిరాయ చ నమ శీఘ్రియాయ చ శీభ్యాయ చ నమ ఊర్మ్యాయ చావస్వన్యాయ చ నమ స్రోతస్యాయ చ ద్వీప్యాయ చ.
పరమహంస సద్గురు స్వామి మాధవనాథాంచ్య స్మృతి అప్లా సమోర్ సద్భక్త కూటే కాకా సాదర్ కర్తే.
ఓం పరమహంస సద్గురు స్వామి మాధవనాథాయ నమః. పరమహంస సద్గురు స్వామి మకరనాథాయ నమః.
आज रविवार दिनांक 31 जून 1987 वेळ सकाळचे 6:30 स्थळ माया अपार्टमेंट ध्यान मंदिर कार्यक्रम ध्यान व ब्रह्मसूत्रावरील प्रवचन नित्याप्रमाणे स्वामीजी सरलाताईसह ध्यान मंदिरात प्रवेश करतायत. हरी हरी आनंद आहे मौज आहे असे म्हणत बोधाचे आणि आनंदाचे उदाहरण करीत दुतर्फा हात जुळून उभ्या असलेल्या साधक मंडळीमधून हळूहळू पावले टाकीत येत आहेत. येत असताना ते ज्या ज्या साधकाकडे पाहतात त्या त्या साधकाचा चेहरा प्रकाश ज्योत पडल्याप्रमाणे आनंदाने उजळून प्रफुल्लित होत आहे. तो जयाकडे वासूप आहे तेव्हा ती सुखाची सृष्टी होईल असे परमसुखदम असणारे आपले स्वामीजी आज आपल्याबरोबर आणखी दोन महापुरुषासह ध्यानाला बसतायत. हे दोन महापुरुष कोण ते आता ध्यानानंतर स्वामीजींच्याकडूनच आपण ऐकूया. नित्याच्या 1.5 तासाच्या ध्यानानंतर स्वामीजी बोलतायत. आज मोठा आनंदाचा दिवस आहे कारण पूजनीय गुरुदेव रानडे यांच्या संप्रदायातील थोर अध्वर्यु श्री तात्यासाहेब केळकर येथे उपस्थित आहेत. आपल्या वयाच्या 95व्या वर्षी ते 1.5 तास ध्यानाला बसू शकतात. ते नित्य ध्यान करणारे आजपर्यंत सर्व अवयव व्यवस्थित कार्यरत असलेले खरे परमार्थी असे आहेत. माझ्या दुसऱ्या बाजूला पूजनीय अनंतराव आठवले बसलेले आहेत. त्यांनी फार मोठे उपकार संपूर्ण महाराष्ट्रावर केलेले आहेत. मुळात ज्ञानेश्वरी ग्रंथ करणं अति अवघड आहे पण अनंतरावांनी लिहिलेल्या अनुवाद ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये ज्ञानेश्वरीचा मूळ गाभा तसाच ठेवून केलेला अनुवाद सोपा आहे. तसेच उपनिषद कौमुदी ह्या त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांचे अनेक खंड आहेत. उपनिषदे समजावीत म्हणून त्यांनी हा जो ग्रंथ लिहिला तो फार उपयोगी आहे. त्यांचे खरोखर हे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत. त्यांचा आणखी एक मोठा ग्रंथ आहे ब्रह्मसूत्रार्थ दर्शिनी ज्याच्यामुळे मला ब्रह्मसूत्र सांगण्याची स्फूर्ती झाली. एरवी ब्रह्मसूत्र उपनिषदे यांचा अभ्यास कुणी करीत नाही परंतु आपल्यासाठी त्यांनी हे सोपं केलं आहे असे हे पूजनीय असलेले अनंतराव माझ्या शेजारी बसलेले आहेत. त्यांचा आधीच मला निरोप आला होता की मी तेथे आल्यावर मी आलो हे सांगू नका, पण आता सूर्य उगवल्यावर काय सांगावं लागतं का तो उगवला म्हणून ते सर्वांना कळतच असो। आपण रविवारी 1.5 तास ध्यानाला बसतो, त्यानंतर 20 मिनिटे ब्रह्मसूत्रावर थोडं निरूपण होतो। अथा तो ब्रह्म जिज्ञासा हे पहिलं सूत्र आपण पाहतो आहोत। वस्तुत हा ग्रंथ सांगण्याची स्फूर्ती होण्यासही अनंतावच कारणीभूत आहे। ते ब्रह्मसूत्रावर सांगताय असं कळलं तेव्हा त्यांच्या ध्वनिफिती आणल्या, त्यातून ही स्फूर्ती झाली। संतांचं असणं, त्यांचं बोलणं हे स्फूर्तीदायकच असतं। त्यांच्या चांगदेव पासष्टीवरील एका प्रवचनाला मी गेलो होतो, तेव्हा मनात आलं की अनंतरावांनी जे सूत्र धरलेलं आहे तेच धरावं आणि चांगदेव पासष्टी सांगावी। 2.5 वर्षे ती सांगितली गेली, तीच गोष्ट या ब्रह्मसूत्राची। अधिकार तर नाही, पण सांगायची स्फूर्ती तर आहे। कालिदासांनी शाकुंतल वगैरे अनेक ग्रंथ लिहिले, परंतु रघुवंश लिहिताना मात्र त्यांना वाटलं की आपली बुद्धी अल्प आहे, उंच माणसाला झाडावरचं फळ सहज तोडता येईल, पण त्यासाठी गुटक्या माणसांनी उड्या मारणं जसं हास्यास्पद होतं तसं जी गोष्ट अनंतरावांनी सांगायची ती मी सांगायची म्हणजे होईल। इथे अनंतराव मात्र हात जोडून आता हे पुरे झालं असं स्वामीजींना सांगतायत। त्यांच्याकडे दुर्लक्ष करून स्वामीजी पुढे बोलतायत, पण मी सांगणार आहे कारण तुमच्यासारखे संत माझ्या पाठीशी आहेत, संत कृपा दीपकू सोजूळू असे म्हणून मी बोलतोय। अथा तो ब्रह्म जिज्ञासा, अथ म्हणजे नंतर, म्हणजे कधी तर आपण ही ध्यानधारणा करताना त्याच्यानंतर नामस्मरणानंतर। ज्यांना ध्यानाची आवड आहे त्यांनी सद्गुरुपदिष्ट मार्गाने 10-20 वर्षे ध्यान केल्यानंतर, वेदांताच्या भाषेत सांगायचं तर साधन चतुष्टय संपन्न झाल्यानंतर, आता म्हणजे म्हणून ब्रह्मजिज्ञासा करावी। म्हणून म्हणजे काय तर पूजा, तीर्थयात्रा, देवदर्शन, कथा कीर्तन इत्यादी पुष्कळ गोष्टी केल्या तरीही ती आनंद स्थिती प्राप्त होत नाही, समाधान लाभत नाही। त्यासाठी आता म्हणजे म्हणून ब्रह्मजिज्ञासा करावी। ब्रह्म जाणल्यानेच ही निरतिशय आनंद स्थिती प्राप्त होते, म्हणून ब्रह्मजिज्ञासा करावी। ब्रह्म निर्गुण, तो निर्गुण परमात्मा गुणामध्ये येतो, आकाराला येतो, केव्हा तर यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानम सृजाम्यहम परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। भक्तांच्या रक्षणासाठी तो जगजेठी सगुण रूपात येतो। ध्रुव, प्रल्हाद, ज्ञानोबा, स्वरूपानंद यांचा अनुभव आहे की निर्गुण परमात्मा सगुणाला येतो, तो साकार होऊन भक्तांना जसा दर्शन देतो तसा तो निर्गुण निराकार अवस्थेतही ध्यानेन म्हणजे ध्यानाने तदाकार होऊन अनुभवता येतो। त्यासाठी ध्यान धारणा करावी। ज्याला अंतर्मुख होऊनच पाहता येते ते अधिष्ठान म्हणजेच आत्मा, आत्मा होय। तो आत्मा सच्चिदानंद घन, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, अनंत आणि आनंद एकच आहे। तो जो अनंत आहे तो आत आहे, हृदयस्थ आहे, हृदयामध्ये आहे। ज्ञानेश्वरी बघितली की कळते कसा ईश्वर हृदयामध्ये आहे ते। ज्ञानेश्वरी इतके उत्कृष्ट वर्णन कोठेही इतरत्र नसेल। सर्व भूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी चिदवृत्तीच्या सहस्रकरी उदयला असे लो अवस्थात्रय तिन्ही लोक प्रकाशुनी अशेक अन्यथा दृष्टी पांथिक चेव विले। असा वर्णिलेला जो ईश्वर आत्मा परमात्मा ब्रह्म हे एकाच अर्थाचे शब्द आहेत। अनात्मा हा देह क्षणभंगूर पण त्याज्य नव्हे, पडेल तेव्हा पडेल। या देहाभोवती फिरणारं मन आत्म्याच्या ठिकाणी लावलं पाहिजे। असा आत्मानं आत्मविवेक सार काय, असार काय, श्रेयस काय, प्रेयस काय इत्यादीचा विवेक म्हणजे आत्मानं आत्मविवेक। हे पहिलं सूत्र साधन आपण सविस्तरपणे पाहिलेलं आहे। दुसरं साधन जे आपण पाहिलं ते म्हणजे इह अमूत्र फलभोग विराग म्हणजे वैराग्य। त्या वैराग्याशिवाय इकडं वळणार कसं। ते वैराग्य दोन प्रकारचं आपण पाहिलं, एक वशिकार संज्ञक तर दुसरं परवैराग्य। वशिकार संज्ञक म्हणजे दृष्ट आणि अनुस्राविक अशा सर्व विषयाविषयी वितृष्णा। परवैराग्य म्हणजे चित्तापासून मी चेतन पुरुष अत्यंत वेगळा आहे, चित्ताशी आणि त्याच्या विषयाशी माझा यत्किंचितही संबंध नाही असा बोध ज्याला होतो त्याचं वैराग्य म्हणजे परवैराग्य. वशिकार सम्यक वैराग्य पुष्कळ वर्षे अभ्यासल्यानंतर परवैराग्य संभवते. विवेक वैराग्यानंतर शमदमाजी षटक हे तिसरं साधन आपण पाहिलं. त्यात शम म्हणजे मन शांत होणं, तर दम म्हणजे इंद्रिय दमन. मन शांत नसेल तर इंद्रिय दमन होणार नाही. शम आणि दम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तितिक्षा म्हणजे सहनशक्ती, तर उपरती म्हणजे आता काहीच करण्याचं उरलेलं नाही अशी स्थिती. श्रद्धा, श्रद्धा म्हणजे परमार्थासाठी अत्यंत आवश्यक असणारी शुद्ध सात्विक निष्ठा. आणि सहावं साधन समाधान, जगामध्ये एकच एक परमेश्वर भरून आहे असा भाव आणि वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता असा बोध टिकून राहिल्यास समाधान. तेही विस्ताराने आपण पाहिलेलं आहे. साधन चतुष्ट्यामधील चौथं साधन मुमुक्षुत्व म्हणजे मोक्षाची इच्छा होणे. दुर्लभ गोष्ट मनुष्यत्व प्राप्त होणे, त्यापेक्षाही दुर्लभ मुमुक्षुत्व मनुष्यत्व आणि महापुरुष संस्था. या तिन्ही गोष्टी अत्यंत दुर्लभच आहेत, परंतु या क्षणाला आपल्याला मनुष्यत्व प्राप्त झालेलं आहे. मुमुक्षुत्व आहे म्हणून तर श्रवण चाललेलं आहे. आणि महापुरुष संस्थाबद्दल आज तरी काही शंकाच नको. आपल्यासमोर माझ्या शेजारी दोन महापुरुष बसलेले आहेत असो. अथा तो ब्रह्मजिज्ञासा या पहिल्या सूत्राचा आपण सुमारे गेली 3 महिने अभ्यास करीत आलेलो आहोत. आता पुढच्या वेळेस जन्मात यश यतः या दुसऱ्या सूत्राबद्दल अभ्यास करणार आहोत. हरिओम तत्सत. विठ्ठल विठ्ठल या नामघोषात स्वामीजींनी प्रवचन संपवले. तदनंतर आदरणीय तात्यासाहेब केळकर आणि आनंदराव आठवले यांच्या रद्य सत्कारानंतर आजच्या केंद्राचा कार्यक्रम संपला. हरिओम तत्सत.
वृंदावनी वेणु पृच्छ पसरुनि मयूर विराजे हो पृच्छ पसरुनि मयूर विराजे मज पाहता वासती यादव राजे राजे वृंदावनी वेणु वाजे वृंदावनी वेणु तृणचाराचरू विसरली गाई व्याघ्र एकेठाई झाली पक्षी कुळे निवांत राहिली वैरभाव समूळ विसरली वृंदावनी वेणु वाजे वृंदावनी वेणु ध्वनि मंजुळ उमटती वाकी ऋण झुण वाजती ध्वनी मंजुळ उमटती वाकी ऋण झुण वाजती देवविमानी बैसोनी स्तुती गाती भानुदासा पावली प्रेम भक्ती वेणुनादे गोवर्धनु गाजे वृंदावनी वेणु वाजे वृंदावनी वेणु वेणुकवणाचा माये वाजे वेणुनादे गोवर्धनु गाजे वृंदावनी वेणु वाजे वृंदावनी वेणु वृंदावनी वेणु वृंदावनी वेणु।
शिष्याने हातामध्ये समिधा घेऊन शरण येणे म्हणजे काय? समिधा या शब्दाचा अर्थ मिळावा, मार्गदर्शन मिळावे असा प्रश्न आहे। समिधा या यज्ञामध्ये अर्पण करण्याचं लाकूड म्हणजे समिधा, विशिष्ट प्रकारचं लाकूड। तो वृक्ष कोणता आहे मला माहित नाहीये, कोणत्या वृक्षाचा माहिती, कोणत्या वृक्षाचा समिधा? उंबराचा, उंबराचा असं म्हणतात की उंबराच्या ज्या काटक्या आहेत तर त्या समिधा म्हणून यज्ञामध्ये वापरल्या जातात। अर्थात उंबरापेक्षा किंवा जी समिधा म्हणून वापरली जाते त्या लाकडापेक्षा अन्य कोणत्याही लाकडाला समिधा एवढी महत्ता आली नाही। परंपरेने ते विशिष्ट लाकूडच समिधा म्हणून वापरलं गेलं। उपनिषदात म्हटलेलं आहे की सगुरुमेवा अभिगच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम। श्रोत्रिय म्हणजे ज्यांनी भरपूर ऐकलेलं आहे असं, श्रवण केलेलं आहे प्राप्त पुरुषांकडून, आणि जो ब्रह्मनिष्ठ आहे असा गुरु, अशा गुरूंकडे जावं। आणि कसं जावं? तर हातात समिधा घेऊन जावं। समिधा या अर्पणाचं प्रतीक समजलेले आहेत की ज्या स्वतः एका उदात्त कारणासाठी म्हणून वापरल्या जातात आणि ज्या नाहीशा होतात, अग्नीला समर्पण होतात आणि नाहीशा होतात, स्वतःला संपूर्ण जाळून घेतात। एका चांगल्या संकल्पाकरता कोणीतरी त्यांना वापरतं आणि त्यांचं जीवन संपून टाकतात, त्या समिधा। सद्गुरूंकडे हातात समिधा घेऊन जाव्यात याचा अर्थ आपणच समिधा बनून सद्गुरूंकडे जावं। गुरूंनी गुरूंच्या कार्यासाठी म्हणून आपला वापर करावा अशा उदात्त भावनेने, त्या उदात्त भावनेचं प्रतीक म्हणून समिधा हातात घेऊन या समिधांसारखं आपलं जीवन बनावं, घडावं, समर्पित व्हावं अशा भावनेने सद्गुरूंकडे जावं। सगुरुमेवाभिगच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम। त्याच्यामध्ये समिधा घेऊन शिष्यानी गुरूंना शरण जावं असं म्हटलेलं आहे। एक प्रश्न आहे की प्राणप्रिय स्वामीजी, मला बदलायची खूप इच्छा आहे पण ते जमत नाही। आपण मध्ये म्हणाला होतात की संकल्पामुळे माणूस घडतो, तर इच्छेचं संकल्पात रूपांतर कसं होतं? खूप तीव्र इच्छा म्हणजे संकल्प असतो का? ठरवून संकल्प कसा करायचा? स्वामीजी कृपा करून मला हे सांगाल का? नुसतंच मला चांगलं वागायचं आहे, चांगलं व्हायचं आहे असं म्हणून होत नाही। परमार्थ मार्ग आणि स्वामीजींविषयी आत्यंतिक प्रेम हेच माझ्या जीवनाचं ध्येय असावं असं खूप वाटतं। त्यासाठी मी कसे प्रयत्न करू? स्वामीजी मला मदत कराल ना हो असा प्रश्न विचारलेला आहे। मोठा प्रेमळ प्रश्न आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की मला बदलायची खूप इच्छा आहे पण ते जमत नाही। चांगल्या व्यक्तीला देखील आपलं जीवन अधिक चांगलं व्हावं असं निश्चित वाटत असतं पण ते घडण्याच्या आड येत असते आपली स्वतःचीच प्रकृती। प्रकृती याचा अर्थ आपलंच मन, आपलीच बुद्धी, त्या बुद्धीत असणारे बरे वाईट संकल्प किंवा इच्छा आपली इंद्रिय आपल्या इंद्रियांच्या ठिकाणी वास करून राहिलेल्या विविध प्रकारच्या कामना अथवा विकार आणि हे सगळंच मानवी जीवनामध्ये अपरिहार्य आहे. आपल्याला बदलायची जी इच्छा आहे हा संत संघाचा परिणाम आहे. आपल्याला बदलायची जी इच्छा आहे तो ज्ञानेश्वरीचा परिणाम आहे, दासबोधाचा परिणाम आहे. संत संघामुळं अथवा ज्ञानेश्वरी दासबोध अशा ग्रंथांमुळं आपल्याला बदलण्याची इच्छा आहे. आपल्याला जी बदलण्याची इच्छा आहे त्या इच्छेखातर केवळ आपण बदलू शकत नाही ही आपली अडचण आहे. कारण आपल्या ठिकाणी एक उदात्त इच्छा निर्माण झाली तरी देखील ज्याच्या ठिकाणी निर्माण झाली त्याचं मन मात्र जसं आहे तसंच आहे, त्याची बुद्धी मात्र जशी आहे तशीच आहे, त्याची कर्म मात्र जशी आहेत तशीच आहेत. सुधारण्याचा प्रयत्न होतो आहे तरी देखील आतून असणाऱ्या त्याच्या ज्या ओढी आहेत त्या मात्र जशाच्या तशा आहेत. आपल्या इच्छा तर खूप आहेत. उदाहरणार्थ आत्मदर्शन व्हावं अशी आपली इच्छा आहे. तेवढ्या एका इच्छेका तर केवळ आत्मदर्शन होणार नाही, बांधील नाही ती गोष्ट. आपलं मन जोपर्यंत, आपली बुद्धी जोपर्यंत, आपली इंद्रिय जोपर्यंत या सर्व अंगांनी वळत नाही तोपर्यंत हे होणे नाही. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की मला बदलण्याची खूप इच्छा आहे पण ते जमत नाही. हा प्रातिनिधिक प्रश्न आहे. हा ज्यांनी विचारलेला आहे त्यांचा तर आहेच, पण आपल्यातल्या जवळपास प्रत्येकाचा हा प्रश्न आहे. हे बदलण्यासाठी म्हणून त्यांनी म्हटलं की आपण मध्ये म्हणाला होता की संकल्पामुळे माणूस घडतो, तर इच्छेचं संकल्पात रूपांतरण कसं होतं असं विचारलेलं आहे. हे बदलण्याचा सर्वात जालिम उपाय संत संगती हा आहे. हा बदलण्याचा सर्वात जालिम उपाय आपण साधने करता केलेले प्रयत्न हाच आहे. अत्यंत उत्कटतेने आणि तळमळीने केलेलं नामस्मरण हा आहे. जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी, मजवरी करू नयेचा राघवा पूर लोटी, तळमळ निववीरे राम कारुण्य सिंधू, षड्रिपुकुळ माझे तोडी याचा संबंधू. अशी तळमळून केलेली प्रार्थना हळूहळू आत जाते. संतांचे शब्द ज्ञानेश्वर महाराज, समर्थ तुकाराम महाराज यांचे शब्द याच्यामुळं खूप फरक पडतो. ध्यानाने खूप फरक पडतो, नामस्मरणाने फरक पडतो. हा फरक खूप सावकाशीने पडत जातो. ही एक प्रकारची तसल आहे. एका बाजूनी संत संघाचा आपल्या जीवनावर पडणारा परिणाम आणि तो परिणाम होऊ नये म्हणून दुसऱ्या बाजूने आपल्या प्रकृतीचा होणारा रेटा. होऊ नये याचा अर्थ आपली स्वाभाविक प्रकृतीच तसा रेटा देत असते. आणि याच्यामध्ये कोण जिंकतो हा प्रश्न आहे. ही जी ओढाताण आहे याच्यामध्ये संत संघ त्यांनी होणाऱ्या परिणामांनी जिंकलं जावं अशी आपली इच्छा आहे, पण तरी देखील आपल्या प्रकृतीचा जोर विलक्षण असतो. मी जे उपाय सांगतो त्या उपायांमध्ये मला प्रधान उपाय सांगायचे आहेत ते हे आत्ता सांगितले ते. आणि कधीतरी मी निश्चित म्हटलं असेल की संकल्पामुळे माणूस घडतो. मधून अधून मी हेही म्हटलं असेलच, म्हटलं आहेच. इच्छेचं संकल्पात रूपांतरण कसं होतं? इच्छा वेगळी आणि संकल्प वेगळा. खूप तीव्र इच्छा म्हणजे संकल्प नाही, विचार म्हणजे संकल्प नाही, निश्चय म्हणजे संकल्प नाही. आपल्याला संकल्पाबद्दल नीट माहीत नाहीये. खूप चिंतन म्हणजे संकल्प नाही, संकल्प ही तुमच्या अस्तित्वातून तुमच्या टोटॅलिटीमधून निर्माण झालेली गोष्ट असली पाहिजे. त्या अस्तित्वाचा किंवा तुमच्या टोटॅलिटीचा एक भाग म्हणून चित्त आहे, त्याने चिंतन करून संकल्प घडत नाही. त्याचा एक भाग म्हणून मन आहे, त्यामुळे मनन करून संकल्प होत नाही. त्या टोटॅलिटीचा एक भाग म्हणून बुद्धी आहे, म्हणून केवळ बुद्धीनी देखील हे घडत नाही. त्या टोटॅलिटीचा एक भाग म्हणून अंतःकरण आहे, त्यामुळे केवळ अंतःकरणामध्ये तशा प्रकारची भावना घोळवल्यामुळे देखील ते घडत नाही. संकल्प ही खूप मोठी शक्ती आहे, पण ती वापरायची कशी? संकल्प हा निर्माण कसा करायचा हा प्रश्न आहे, आणि खूप चांगला प्रश्न आहे. आणि खरंच इच्छा, मन, बुद्धी, चित्त यांनी संकल्प नाही निर्माण होऊ शकत. त्या अतिवरवरच्या गोष्टी राहतात. म्हणून मनाच्याही खाली जाऊन, तर्कबुद्धीच्याही खाली जाऊन, अंतःकरणाच्या देखील बुडाशी, तळाशी जाऊन, त्या ठिकाणी जे अस्तित्व मात्र असं आपलं स्वरूप आहे, ते स्वरूप अनुभवून निस्तरंगता, निर्विचारिता, निर्विकल्पता अशी त्या ठिकाणी असते. त्या ठिकाणी जाऊन तिथून निर्माण झालेला विचार म्हणजे मात्र संकल्प असू शकतो. केवळ विचार म्हणजे संकल्प नसतो, केवळ इच्छा म्हणजे संकल्प नसतो. कारण जेव्हा विचार असतो तेव्हा अनेक भाग कार्यरत असतात. आपल्या अंतर इंद्रिय जी आहेत, मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण, अहंकार, हे सगळे कार्यरत असतात. आणि एक मन देखील कार्यरत असतं, जे तीव्रतेनी आपल्या कल्पनेनी आपण म्हणत असतो संकल्प सोडला, त्यांनी होत नाही. ही जी संकल्प शक्ती आहे, ही संकल्प शक्तीच सर्वांनी वापरली. आपलं जीवन बदलण्यासाठी संकल्प शक्तीच वापरली जाते. अगदी स्थूल पातळीवर जरी विचार केला तरी स्थूल पातळीवरचं जीवन देखील नीट करण्यासाठी संकल्पाचा वापर केला जातो. स्थूळ पातळीवरचं जीवन नीट करण्यासाठी संकल्पाचा वापर करण्याच्याही काही पद्धती आहेत. उदाहरणार्थ, एका विचारावर मन केंद्रित करा, एकाग्र व्हा. तो विचार खूप चांगला असला पाहिजे, उदात्त असला पाहिजे, आणि त्या एका विचारावर मन केंद्रित करा, म्हणजे मनात एकच विचार असू दे. तुम्ही डोळे मिटलेले असतील तर तो विचार व्हिज्युअलाइज देखील होऊ देत. अगदी साधे साधे संकल्प, जसं मला परीक्षेची भीती वाटते आणि त्या भीतीतून बाहेर यायचे, इतक्या स्थूल पातळीवर आता मी बोलतो. हे देखील संकल्पाने घालवता येतं असे प्रयोग झालेले आहेत. आपण परीक्षेबाबत अजिबात भीत नाही, आपण परीक्षेला मोठ्या आनंदाने, उत्साहाने तोंड देतो आहोत, अशा प्रकारच्या विचारावर एकत्र व्हा, एकाग्र व्हा. आणि तुमच्या अंतःचक्षूंसमोर देखील तशाच प्रकारचं चित्र आणा, ते व्हिज्युअलाइज करा. आणि इतकी एकतानता आणि इतकी एकाग्रता होऊ देत याबाबत की ती एकाग्रता मनाच्या एकाग्रतेला देखील भेदून बुद्धीच्या निश्चयामध्ये देखील जाऊन दे, तरीही तुम्ही एकाग्रच व्हा। बुद्धीचा निश्चय देखील परिपूर्ण होऊन ती चित्तात अंतःकरणामध्ये देखील जाऊ देत, तरीही तुम्ही एकाग्रतेचा अभ्यास तसाच ठेवा। आणि तुमच्या मनाने चित्ताने बुद्धीने अंतःकरणाने सर्वांनी ठरवू देत की मी परीक्षेला भिणार नाही, आणि मग तुम्ही तुमचा अभ्यास संपवा। असा अभ्यास रोज करा, तुम्ही परीक्षेच्या भीतीतून बाहेर येता। अगदी अगदी स्थूल मानाने केलेले हे प्रयोग। तुम्हाला वक्तृत्वाची भीती वाटते, तुम्हाला 10 लोकांमध्ये तुमची कला सादर करण्याची भीती वाटते, अशा प्रकारचा अभ्यास करा। अशा रीतीने स्वतःचं वैगुण्य किंवा दोष दूर करण्यासाठी संकल्पाचा उपयोग करण्याचे प्रयोग अनेकांनी केलेले आहेत। त्याच्यामध्ये अर्थात वेळ खर्च करायला लागतो, तो वेळ कमी नसतो। तुम्ही आपले बसलात, 5 मिनिटं विचार केलात आणि उठलात, त्यांनी ते होणार नसतं। त्याला पुष्कळ पुरेसा वेळ द्यायला लागतो, पुष्कळ वेळ खर्च करायला लागतो। कधी कधी तुमचं मन एकाग्र करायलाच तुम्हाला खूप अडचण येते। ध्यानाकरता जो वेळ देता त्याच्यापेक्षा काही कमी वेळ ही प्रक्रिया मागत नाही, भरपूर वेळ द्यायला लागतो। अशा रीतीने स्वतःचं वैगुण्य, प्रकृतीमधलं प्राकृतिक म्हणजे मनामध्ये असणारं, बुद्धीमध्ये असणारं कमकुवत्ता देखील दूर करण्यासाठी अशा प्रयोगांचा वापर केला जातो। याला संकल्पशक्ती असं म्हणण्याचा प्रघात आहे। दुसरी एक संकल्पशक्ती वापरण्याचा असा प्रयोग केला जातो, तो म्हणजे आत्ता तुमच्यापाशी जे नाही आणि जे तुम्हाला करायचं आहे, व्हायचं आहे अथवा मिळवायचं आहे, त्याच्या संबंधी एकाग्र व्हा, अति एकाग्र व्हा। इतकं एकाग्र व्हा की मनालाही ओलांडून मग बुद्धीमध्ये, अंतःकरणामध्ये, चित्तामध्ये सर्वत्र ती गोष्ट गेली पाहिजे। मग तुम्ही यश मिळाल्याचं व्हिज्युअलाइज करा, डोळ्यासमोर आणा की आपल्याला यश मिळालं या पद्धतीचं। आणि मग उठा आणि ती गोष्ट जी व्हिज्युअलाइज केली ती ऍक्च्युअलाइज होण्याच्या दृष्टीने कार्यरत व्हा। हा जो संकल्प आहे, हा संकल्प तुमच्या व्यवहारात उतरेल यासाठी तुम्ही प्रयत्न करा। आता व्यवहारात उतरेल यासाठी तुम्हाला जे बदलावं लागेल त्याचंही तुम्ही चिंतन करा। त्यावेळेला तुम्हाला तुमची सगळी शक्ती खर्च करायला लागेल, तुम्ही कशी करणार आहात। समजा तुम्हाला देशाकरता फार मोठं काम करायचं आहे, देशभक्त व्हायचं आहे, मग तुम्हाला जरा कुटुंबाकडे दुर्लक्ष करावं लागेल, त्याची तयारी करा मनाने। तुमच्या जवळच्या कित्येक गोष्टींचा त्याग करायला लागेल, घर सोडायला लागेल, घरावरचा हक्क सोडायला लागेल, तयारी करा मनाने। तुम्हाला उद्योगपती बनायचं आहे, त्याच्यासाठी काय काय करायला लागेल ते सगळं मी करीन, जे गुण आहेत ते गुण आत्मसात करीन, याचं चिंतन करा। आणि ते चिंतन तुमच्या मूळ संकल्पाला करस्पॉन्डिंग असं राहावं यासाठी तुमच्या वर्तनामध्ये तुम्ही ते उतरवा, ऍक्च्युअलाइज असं त्याला म्हणतात, तुमच्या वर्तनात आणण्याचा तुम्ही प्रयत्न करा। म्हणजे वर्तन अशा बेतानी कराल, अशा रीतीनी कराल की जेणेकरून तुमची पावलं तुमच्या संकल्पाच्या दिशेने पडतील। हा झाला तुमच्या हातात आत्ता जी गोष्ट नाही पण तुम्हाला मिळवायची आहे अशा गोष्टींबद्दल। तुम्हाला समाजाबद्दल काहीतरी करायचंय, स्वतः करता काही करायचं नाहीये, मार्ग हाच आहे, तुम्ही एकाग्र व्हा, मनालाही ओलांडा, बुद्धीमध्ये ती गोष्ट जाऊ देत, चित्तात अंतःकरणात ती गोष्ट जाऊ देत। समाजाकरता करायचं असल्यामुळं या चिंतनातच तुम्ही तुमच्या व्यक्तीला देखील ओलांडता। या ठिकाणी प्रथम चित्त, मन, बुद्धी, अंतःकरण आणि अहंकार याच्यातल्या अहंकाराला देखील तुम्ही ओलांडायची शक्यता असते। म्हणजे मीला देखील तुम्ही ओलांडता जेव्हा व्यापक चिंतन करता तेव्हा, व्यापक संकल्प हवा असतो तेव्हा। आधीच्या संकल्पात अहंता शिल्लकच राहते, त्याच्या यशाचंही त्यामुळे गणित हमखास मिळेल असं सांगता येत नाही, कारण अहंता शिल्लक असते। पण या ठिकाणी तुम्ही अहंतेला देखील विसरता, कारण व्यापक समष्टीला तुम्हाला उपयोगी पडायचं आहे, म्हणून तुम्ही व्यष्टीला देखील ओलांडता। त्यामुळं या सगळ्या समष्टीला चालवणाऱ्या मूळ अशा शक्तीशी तुम्ही एकतान होता हळूहळू। आणि प्रथमच असा अनुभव तुम्हाला येतो की या संकल्पातून खाली आल्यानंतर ती शक्ती तुम्हाला मदत करते। कित्येक थेरपी अशा आहेत की या थेरपीमध्ये हा मूळ विचार आहे। उदाहरणार्थ रेकी, याच्यामध्ये हा मूळ विचार आहे। रेकी करणार मला वाटलं म्हणून मी तुम्हाला रेकी नाही करू शकत, मला स्वतःला खूप विसरावं लागतं, त्या व्यापकाशी एकतान व्हायला लागतं, त्या व्यापकाकडून मला शक्ती मिळते आणि ती शक्ती घेऊन मी तुम्हाला बरं करतो, अशा रीतीचा संकल्प करावा लागतो आणि संकल्पाने व्यक्ती बरी होते समोरची। खरं आहे हे, याच्यामध्ये चूक काही नाही, हे घडतच, असंच घडतं। याच्यामध्ये देखील तुम्हाला फार वेळ खर्च करण्याची आवश्यकता असते। तुम्हाला जर वाटलं की रेकी मास्टर व्हावं आणि आपले रेकी करत सुटला तर तुम्हाला यश मिळेल असं नाही, त्याच्यासाठी तुम्हाला फार फार मेहनत घ्यायला लागते स्वतःवर। जवळपास 20-25-30 वर्ष अशा रीतीने साधना करावी लागते। मग ती साधना करता करता तुम्ही त्याचा प्रयोग करू शकता, पण खूप चांगलं यश मिळण्यासाठी फार फार मेहनत घ्यायला लागते, फार खोल उतरायला लागतं। अमनातून किंवा प्रकृतीच जिथं नाही तिथून प्रकृती जेव्हा निर्माण होते तेव्हा संकल्पामुळेच प्रकृती निर्माण होते, त्याला मूळ संकल्प किंवा मूळ माया असं म्हटलेलं आहे। संकल्प ही फार मोठी गोष्ट आहे, त्यामुळं ती परमात्म्याच्या अमन मनातून निर्माण झाली, त्यामुळं तुम्हाला देखील अमन मनापर्यंत पोहोचायला लागेल जर संकल्प करायचा असेल तर। म्हणून संकल्प ही केवळ मनाची गोष्ट नाहीये, केवळ बुद्धीची गोष्ट नाहीये, केवळ तुमच्या इच्छेची गोष्ट नाहीये। संकल्पापर्यंत जर पोहोचायचं असेल, माझं तुम्हाला असं म्हणणं आहे की जर संकल्पापर्यंत पोहोचायचं असेल, तुम्हाला संकल्प शक्तीपर्यंत पोहोचायचं असेल आणि अमनापर्यंत पोहोचायचं असेल, तर त्या अमनापर्यंत पोहोचून कुठेतरी वक्तृत्व, लेखन कला, अंधाराची भीती घालवणं, लोकांमध्ये येण्याची भीती घालवणं, या अशा गोष्टी करत बसण्यात अर्थ तरी काय? आणि इतकं मोठं हे करून, इतक्या मोठ्या परिश्रमातून तुम्ही लोकोपयोगी कामं मात्र निश्चित करू शकता, जसा लोकांना त्याचा उपयोग होऊ शकतो, जशा या वेगवेगळ्या थेरपीमध्ये अशा पद्धतीने तुम्ही जाणं अपेक्षित असतं। पण आत्मज्ञानापासून वंचितता ही गोष्ट मात्र तिथं कायमच राहते। एखादा मास्टर असेल याच्यातला, या विद्येतला, तर तो आत्मज्ञानी असेल असं होत नाही, कारण त्याचा संकल्पच तितका मर्यादित आहे। संकल्प असा आहे की त्या व्यापकाशी तदाकार व्हावं, त्याच्यापासून माझ्याकडे व्हावी ती शक्ती, की ज्या शक्तीनी तो आम्हाला सगळ्यांना सुदृढ आणि उत्तम ठेवतो, ती शक्ती माझ्यामध्ये यावी, की त्याच्या संकल्पानेच जर आम्ही असू तर माझ्या संकल्पानी समोरच्याचा आजार दूर व्हावा. मोठी गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. तरी देखील देह हा एक दिवस जाणार आहे. या शक्तीला मर्यादा अशा करता आहेत. उपनिषदात म्हटलेलं आहे की एका वृक्षाच्या बुंध्यावर जर कुऱ्हाडीने घाव घातला तर तो स्त्रवतो, पाणी येतं त्याला, पण जिवंत राहतो. त्याच्या खोडावर जर मध्यावर घाव घातला तर तो स्त्रवतो पण जिवंत राहतो. त्याच्या फांदीवर घाव घातला तर स्त्रवतो पण जिवंत राहतो. पण ज्या वेळेला तो वृक्षच ठरवतो की आपण नसावं तेव्हा मात्र तो जातो, तेव्हा मात्र तो राहत नाही. तसं मानवी जीवन सुसह्य होण्याच्या दृष्टीने जरी उपचार असला तरी देखील अमरत्वाकरता काही हा उपचार नाही. तो मरूच नाहीये याच्याकरता काही उपचार नाही. अशा प्रकारचा प्रयोग करणारा मनुष्य अत्यंत निरहंकारी असला पाहिजे, निरहंकारी झाला पाहिजे, आणि त्याला आपल्या स्वतःच्या या शक्तीच्या मर्यादेचं भान असलं पाहिजे. म्हणून असे प्रयोग करणारी व्यक्ती देखील जेव्हा मी करते अशा भावानी करते तेव्हा त्याचा उपयोग होत नाही. परमात्मा करून घेतो असा जेव्हा भाव राहतो तेव्हाच या विद्यांचा उपयोग होतो. त्यामुळे चांगलं वागायचं आहे तुम्हाला, बदलायचं आहे, या त्या तऱ्हेने खूप वरवरच्या इच्छा आहेत. तुम्ही मूळ संकल्प जो आहे त्याच्यामध्ये जर गेलात तर या आपोआप, जसं ते बाजीराव म्हणाले ना की मूळ तोडा म्हणजे फांदे आपोआप पडतील. ते दिल्लीचं सिंहासन तुम्ही तोडून टाका, इथं वेगवेगळ्या लोकांशी लढत बसण्यात काही अर्थ नाही. मूळच तोडा, फांद्या पडायला वेळ नाही लागणार. तसं तुमच्या अहंतेचं जे मूळ आहे ते मूळ तोडण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा. वर्तनाकडे नका बघू, कारण साधक इतका अंतर्मुख आणि व्यवस्थित असतो की त्याला आपलंच वर्तन फार खुपत असतं की मी यावेळेला रागवलो, मी यावेळेला भांडलो, मी यावेळेला रुसलो, मी मुलांना मारलं, म्हणजे या तक्रार करण्यासारख्या देखील गोष्टी नाही. या गृहित आहेत. प्रकृती जोपर्यंत आहे तोपर्यंत अशुद्धता ही राहणारच. प्रकृतीच्याच पलीकडे जाण्याचा प्रयत्न करणं आणि आपण प्रकृती नसून आपण परमात्म स्वरूप आहोत याचं अहर्निश चिंतन करणं, आता मी तेच बोलतो आहे, चिंतन करणं, चिंतने चिंतने तद्रूपता, या तद्रूपतेमध्ये हे सर्व घडतं. चिंतन करावं, मनन करावं, आणि मन नाही असं अशी विद्या ज्याच्यामध्ये, ते ध्यान देखील करावं, मनालाही ओलांडावं, देहालाही ओलांडावं, तेच होऊन राहण्याचा प्रयत्न करावा. आणि खाली उतरल्यानंतर देखील याच्यातून आपण ज्ञान स्वरूप, बोध स्वरूप, परमात्म स्वरूप या भावनेतून खाली न येताच वर्तन करण्याचा अभ्यास करावा. सर्व ठिकाणी परमात्मा आहे अशा बोधाने राहण्याचा अभ्यास करताना तुम्हाला खचितच एखादं सुनेचं वागणं खटकेल, सासूचं वागणं खटकेल. संवादातून विकोपाला जातं, सहज म्हणून सुरुवात होते आणि विकोपाला जातं. तुम्ही सावध राहा असं मी म्हणेन. तुम्ही आत लक्ष द्या आणि बोलणं ज्या ठिकाणी नक्की बिघडतं त्या ठिकाणी सावध व्हा. आणि सावध होऊन मग काय करायचं ते तुमच्यावर अवलंबून आहे. एखादी व्यक्ती त्या स्थळाचा त्याग करते, निघून जाते. एखादी व्यक्ती त्या ठिकाणी म्हणते अहो बरोबर बरोबर मला कळलं नाही आणि तो विषय तोडून टाकते. आपलंच खरं हे कसं पटवायचं या नादात दोघं जण कुठल्या कुठं निघून जातात. तसं जर टाळायचं असेल तर तुम्हाला अनुसंधान ठेवणं आवश्यक आहे, तुम्हाला बोधाचं स्मरण ठेवणं आवश्यक आहे. आपण देह नाही ना, मग वाद का बरं घालता? याचं स्मरण ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. मन खोटं आहे असं तुम्ही म्हणता ना, मग तुमच्या मनात येणारे विचार पलीकडच्या समोर अगदीच खरे असं कशाला धरता? विचाररहितता निर्माण झाली तर दोन्ही खरं आणि खोटं नाहीसं होऊन जातं. असं जरा करून तर बघा. मग चांगलं वागायचंय, नीट व्हायचंय आणि माल जमत नाहीये या गोष्टी आपोआप जातील. संकल्पासारख्या फार उत्तम गोष्टीचा अभ्यास करताना केवळ सद्वर्तन संकल्पाकडून अपेक्षित करू नका, ते तर बाय प्रॉडक्ट आहे. तुम्ही जर सोहम बोधाचं अनुसंधान ठेवण्याचा अभ्यास करत असाल तर तुमचं सहज आणि नम्र बोलणं हे बाय प्रॉडक्ट आहे. पण केवळ नम्र बोलण्याचा अभ्यास म्हणजे काय करणार? फार कठीण आहे ते, कारण समोरच्यानी एक खडा टाकला की पुरे, सगळी नम्रता निघून जाईल. पण तो खडा टाकत असताना जर तुम्ही देहभावावर आलाच नाही तर जमलं ना तुम्हाला जे जमवायचं ते. पण तुम्हाला केवळ नम्रता जमवायची नसून परमात्मभाव जमवायचा आहे, त्याच्या कितीतरी पुढचं जमवायचंय, तर अलीकडचं तुम्हाला जमेलच. अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगतो. प्रश्न परत वाचतो. मला बदलायची खूप इच्छा आहे पण ते जमत नाही. आपण मध्ये म्हणाला होतात की संकल्पामुळे माणूस घडतो, तर इच्छेचं संकल्पात रूपांतर कसं होतं? खूप तीव्र इच्छा म्हणजे संकल्प असतो का? ठरवून संकल्प कसा करायचा? कृपा करून मला हे सांगाल का? आता तर अशी शास्त्र विकसित झाली आहेत की तुम्हाला संमोहन करून तुमच्या मनातलं घालवून टाकतात. दुसरी व्यक्ती तुम्हाला अज्ञातात नेते, एक प्रकारे खोल नेते, आणि चक्क जसं खोडून टाकावं, इरेज करावं, तसं खोडून टाकलं जातं. तुम्ही मुक्त होता. जी शक्ती आहे, ही शक्ती खूप खरेपणाने आणि व्यवस्थित चांगलं काम करणारी आहे किंवा अगदी व्यावहारिक पातळीवर स्वसंमोहन म्हणून देखील मी आधीच असे सांगत होतो ते स्वसंमोहनच होतं. अशाच प्रकारे प्रयोग करायला लागतो आणि मग अगदी किरकोळ आपल्यातले दोष जे दूर व्हावेत असं वाटतं, फार फार शक्ती खर्च करायला लागते. आणि यशाची गॅरंटी, जसे आता हे क्लासच्या जाहिराती यायला सुरुवात होईल, की किती टक्के यशाची गॅरंटी काय असतात जाहिराती? 90 टक्के यशाची गॅरंटी विद्यार्थ्याला का 100%? 100%. तर अशा गॅरंट्या जरी दिल्या तरी देखील 100%, कारण तुम्हाला ते जमण्यावर अवलंबून आहे. मग तुम्हाला जर करायचंच असेल तर त्याच्याही पेक्षा पलीकडचं करा ना. जसं ध्यानासारखंच तंत्र अवलंबा. या सगळ्या गोष्टी त्याच्यात येतील. वेगळे संकल्प करू नका. केवळ माझं वर्तन सुधारावं, माझं या व्यक्तीचं जमावं, अशा प्रकारचे संकल्प हे त्या मनाने खूप वरवरचे आहेत. आणि या मूळ संकल्पाबद्दल प्रयत्नशील असताना देखील तुम्हाला असं वाटत असेल की अजून आपण मग परमात्मा कधी होणार, मग अमानित्वम कधी येणार, मग अदंभित्व कधी येणार, तर अगदी केवळ वर्तन सुधारण्याचा संकल्प करायला देखील फार काळ तुम्हाला खर्च करायला लागेल. तास तास मेहनत करायला लागेल आणि त्यातूनही कधी जमेल कधी जमणार नाही असंच घडेल. आणि हाताला येईल ते फार वरवरचं एखादं असं हाताला येईल. म्हणून मी सांगतो की मुळात जाऊनच आपण दोष दूर करण्याचा अभ्यास करणं हे खूप चांगलं. नुसतंच मला चांगलं वागायचं आहे, चांगलं व्हायचं आहे, मला खात्री आहे की ज्यांनी प्रश्न विचारलेला आहे ती व्यक्ती खूप वावगी नाहीये. तिच्या मनाप्रमाणे तिला वाटते की अजून चांगलं असावं, अजून चांगलं असावं, इतकंच. चांगलं व्हायचं आहे असं म्हणून होत नाही. परमार्थ मार्ग आणि स्वामीजींविषयी अत्यंतिक प्रेम हेच माझ्या जीवनाचं ध्येय असावं. तुम्ही खरं म्हणजे हे जे लिहिलेलं आहे तर तो मी पहिला उपाय म्हणून सांगितला. या संकल्पाबद्दल मला फार नाही बोलायचं. संत संग हा पहिला उपाय आहे. संतांकडून श्रवण हा पहिला उपाय आहे. ज्ञानेश्वरी दासबोध उपनिषद गीता अशा अद्वैत ग्रंथांचं श्रवण चिंतन मनन हा उत्तम उपाय आहे, साधना हा उत्तम उपाय आहे। आणि हे जे संकल्प आहेत, हे संकल्प एक तऱ्हेने सोहम ध्यान हा तर फार फार उच्चीचा संकल्प आहे। आणि हेच आपल्या जीवनाचं ध्येय असलेलं चांगलं असं मी तुम्हाला सांगतो। त्यासाठी मी कसे प्रयत्न करू, स्वामीजी मला मदत कराल ना हो, मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की तुमच्यातले प्रत्येकाला मी मदत करायला तयार आहे। एवढंच नव्हे तर तुम्ही माझ्याकडून मागितला नाहीये आणि मी तुम्हाला लिहून दिलेलं नाहीये, तरी देखील या व्यवहाराची आवश्यकता नाही। स्टॅम्प पेपर हा अविश्वासाच्या ठिकाणी लिहून दिला जातो की काय खात्री तुमचा माझा व्यवहार नीट होईल म्हणून स्टॅम्प पेपर। पण तशीही जर कोणाला अडचण असेल तर मी स्टॅम्प पेपरवर देखील लिहून देतो, स्वामीजी म्हणायचे म्हणून मी म्हणतो, स्वामीजींना स्मरून लिहून देणार आणि जन्मभर तुमच्याकरता काम करणार। हे होणार, तुमच्या बाबत हे होणार, प्रत्येकाबाबत हे होणार, हे होऊ शकतं, हे घडू शकतं आणि हे होणार। नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीं तात गच्छती, कोणीही कल्याण कर्म करणारा दुर्गतीला गेलेला नाही, आतापर्यंत नाही आणि कधीही जाणार नाही, हे अगदी निश्चित धरा, निश्चित समजा। त्यामुळं किरकोळ किरकोळ गोष्टी मात्र तुमच्या हातून घडतच राहतील। अगदी मोठा संकल्प जसा अगदी रेकी मास्टर देखील खरंच जे खूप पारंगत असायला लागतं त्याच्याकरता 36 वर्ष घालवायला लागतात। नुसती तलवारबाजी असेल आणि फार उत्तम तर 12-12 वर्ष तयारी करायला लागते, त्याच्यासारखी एकाग्रता दुसरी नाही। कारण तुमच्याकडे थोडं दुर्लक्ष झालं तर तुम्ही मला संपवलंच, फार एकाग्रता लागते। पण उत्कृष्ट तलवारबाज होण्यासाठी देखील 24-1 वर्ष लागतात। कुठलीही कला कुठलीही विद्या घ्या, 24-24 वर्षाखेरीज पर्याय नाही। अगदी तुम्ही एम ए होता तेव्हा तिसऱ्या वर्षी शाळेत घातलेलं असतं आणि 22व्या वर्षी एम ए होता, 19 वर्ष शिकलेले असता। पीएचडी होता तोपर्यंत तुम्ही 25 वर्ष शिकलेले असता किमान, लगेच पीएचडी करायला घेतलं 3 वर्षात झाला तर 24 वर्ष नाही तर 30 वर्ष शिकायला लागतं। कुठलीच विद्या अशी मला करायचंय म्हणून येते लगेच आली असं होत नाही। गाणं जर शिकायचं झालं 9-9 तास रियाज करतात आणि असा रियाज किती वर्ष, तर 30-30, 40-40 वर्ष असा रियाज करतात। ते रामकृष्ण बुवा वझे होते, ते एकदा एका पंक्तीला बसून जिलब्या खात होते आणि तूप घातलेला शिरा खात होते। तेव्हा कोणीतरी म्हटलं की बुवा रात्री गायचंय तुम्हाला जरा जपून, ते म्हणाले की रोज 12 तास असा 40 वर्ष रियाज केलेला आहे, हवा तो स्वर हवा त्या वेळेला माझ्या गळ्यात आल्याखेरीज राहणार नाही, अशी उपासना केलेली असते, अशी साधना केलेली असते। त्यामुळं तुम्ही जी काही साधना करत असाल, मी विचारत नाही तुम्ही किती वेळ ध्यानाला बसता, तुम्ही फळाची जेव्हा गोष्ट करता मला जमत नाहीये असं म्हणता तेव्हा एवढी गोष्ट वगळून मी तुमच्याशी बोलतो, मग बसता किती वेळ? स्वामीजी सांगत असत 1.5 तास किमान, अशी 36 वर्ष, अशी 24 वर्ष। तर तुम्ही एवढे बसत असाल तरी देखील 24-36 वर्षांनी बोला असं मी तुम्हाला म्हणेन। पण अनुभवावरून सांगतो की 1.5 तास रोज असं जर बसायला लागलं तर तुम्हाला 24 वर्ष किंवा 36 वर्षच बसायला लागेल असं नाही, कदाचित लवकर देखील होतं। तुमच्या आतून असणारा विश्वास किती पटकन डेव्हलप होतो त्याच्यावर ते अवलंबून आहे। तुम्ही अहम आत्मा या विश्वासात लवकरात लवकर देखील पोहोचू शकता, पण दीर्घकाळ मात्र करावं लागतं हे तितकंच खरं. आणि दीड तासांनी मन पूर्ण आत राहण्याची प्रक्रिया घडत असते. त्याच्या आत जर तुम्ही उठाल, स्वामीजी म्हणायचे की खूप चांगला प्रश्न विचारलेल्या व्यक्तीला जर विचारलं की बसतोस किती, तर तो म्हणतो 20 मिनिटं 25 मिनिटं. खूप वर्ष झाली अनुग्रह घेऊन, पण अर्धा तास बसतो, 40 मिनिटं बसतो. म्हणजे तिथं जायच्या आधीच उठतोस, मग कसं होणार? त्यामुळे जरा याही बाबतीत तुम्ही जोर धरा असं मी तुम्हाला सांगेन. धरलाच पाहिजे, तरच हे सफल होणार आहे. श्रवणाचाही तेव्हाच उपयोग होणार आहे, मननाचाही तेव्हाच उपयोग होणार आहे, चिंतनाचाही तेव्हाच उपयोग होणार आहे, जेव्हा तुम्ही तुमचं भांड मनाचं पुरेस स्थिर ठेवून निवळायला वेळ द्याल. जर वेळच नाही दिला तर होणार तसं. त्यामुळे तुम्हाला सर्वश्रेष्ठ संकल्प करायचा आहे हे निष्पन्न आहे, पण तोही चांगला दीर्घ काळ बसूनच अभ्यास करायला लागेल. एक एक प्रतल तोडून आज जर जायचं असेल तर त्याला जो वेळ द्यायला पाहिजे तो द्यायलाच पाहिजे. असं धरा की जेव्हा तुम्ही माझ्याबरोबर बसता, अनुषंगिक साधना करता. काल मला फोन आले, मी बुधवारच्या कालच्या केंद्रात सहज बसल्या बसल्या ध्यानाचं एक तंत्र सर्वांकडून करून घेतलं. तर इतकं सहज आणि इतकं आत खोल असं ध्यान होऊन गेलं. तर त्यावेळचा प्रवास असं धरा की स्वामीजी तुम्हाला एक्सप्रेस गाडीमध्ये बसून नेलं. असंही मधून अधून तुम्ही प्रवास करून येता आणि दीड तास बसून स्वतःचा स्वतः शटल किंवा पॅसेंजरनी देखील निश्चित जायलाच पाहिजे. हेही तुम्ही जात राहा, कारण तुम्ही तुमच्या बळाने जे मिळवाल ते टिकणार आहे. तुम्हाला या पद्धतीने जे नेलं जातं तर त्यामुळे तुम्हाला भरोसा येणार आहे. केवळ प्रवचनातली ही गोष्ट नाहीये, हे होऊ शकतं असा भरोसा तुम्हाला मिळतो. पण तुमच्या ताकदीने जेव्हा तुम्ही मिळवाल आणि सातत्याने मिळवाल, तेव्हाच तुम्ही ते खऱ्या अर्थाने मिळवाल आणि ते टिकाऊ असं मिळवाल. या दोन्हीचा आपण समन्वय साधू असं मी तुम्हाला म्हणतो. अशा तऱ्हेने या संकल्प शक्तीचा जरूर उत्तमोत्तम वापर असा तुम्ही करताच आहात आणि तसाच तुम्ही करावा. तुमच्या बाबत ते सगळं घडेल आणि घडणार हे स्वामीजींना स्मरून मी तुम्हाला वचन देतो. हरिओम तत्सत. आपण एक मिनिटभर शांत डोळे मिटून बसू. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय, शांती शांती। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।